श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, काल दुसऱ्या अध्यायातील 25 ते 31 श्लोक घेताना आपण पाहिलं, श्रीकृष्ण भगवंतानी निरनिराळ्या प्रकारे अर्जुनाची समजूत काढली, त्याला सांगितलं की हा आत्मा अनित्य नसून तो नित्य आणि सदैव राहणारा आहे। त्याचप्रमाणे अव्यक्त आणि व्यक्त, आत्मा हा अव्यक्तात असतो, काही वेळासाठी तो व्यक्तात येतो, त्यावेळी आपल्याला या शरीरात आल्याचा भास होतो आणि नंतर परत आणखीन अव्यक्तात लीन होतो, म्हणून तुला शोक करायचं कारण नाही। तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही, जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर। आणि जर तुला वाटत असेल की हा आत्मा मरतो आणि पुन्हा जन्म घेतो, तरी सुद्धा तुला शोक करण्याला अजिबात काही कारण नाही, कारण की जे उत्पन्न होतात त्याला निःसंशय मृत्यू आहे आणि जे मरतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कुठल्या युनीत असेल ती निराळी गोष्ट आहे। म्हणून तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करसी, काय जाणतची निर्णसी धनुर्धरा, हे काही नवीन आहे तुला, अशा प्रकारे त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। व्यक्त अव्यक्ताची गोष्ट सांगितली, पुढे सांगितलं की या आत्म्याला कितीतरी लोक आश्चर्याने पाहतात, आश्चर्याने याच्याबद्दल बोलतात, आश्चर्याने मनात याच्याबद्दल विचार करतात, पण ते खरोखर याला जाणू शकत नाही, कारण सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्वदा अमर असा आहे, कोणत्याही प्राण्याबद्दल म्हणून तुला शोक करण्यास काहीच कारण नाही। आणि सर्वात शेवटी एक महत्त्वाचा सिद्धांत, कारण आतापर्यंत जे सांख्यशास्त्राचे तत्व होते त्याबद्दल भगवान बोलत होते, पण कर्माला धरून त्यांनी सांगितलं की स्वधर्म कर्म केल्यास तुला पाप लागणार नाही, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे। अशा प्रकारे कालच्या भागात आपण ही सर्व देवानी काढलेली समजूत अर्जुनाची ही आपण पाहिली। यापुढे देव आणखीन महत्त्वाचे प्रमेय उलगडणार आहेत आणि ते आपण 32व्या अध्यायाच्या पुढे पाहणार आहोत। आतापर्यंत आपण एकनाथी भागवतामध्ये सुद्धा आणि ज्ञानेश्वरी सुरू केल्यापासून सुद्धा दररोज किती ते किती श्लोक घेणार याची माहिती सुरुवातीला देत आलो आहे, पण आजपासून आपण असं करूया की कोणत्या श्लोकापासून पुढे घेणार आहोत ते माहिती देणार, पण नंतर कुठे जाऊन थांबणार ही माहिती देणे थोडं अवघड होईल, कारण वेळ किती निघून जाईल हे कळायचं नाही, कारण हा इतका गंभीर गहन आणि इतका खोल विषय आहे की इथे बोलता बोलता वाचा थांबत नाही, चिंतन करता करता चिंतनाची दिशा कुठे जाते कळत नाही। म्हणून श्लोक कितवा सुरू झाला हे तर मी सांगेल, पण कुठपर्यंत जाऊन थांबणार आहोत हे सांगणे थोडंसं अवघड होईल, कारण आपल्याला वेळेची पण मर्यादा राखायची आहे। प्रयत्न असा राहील की 25 मिनिटाच्या पुढे भाग जाऊ नये। सुरू करूया आजचा भाग 32व्या श्लोकापासून पुढे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारम पावृतम सुखी न क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम। आणि पार्था, अशा प्रकारचे युद्ध म्हणजे हे सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वारच प्राप्त झाले की काय असे आहे, भाग्यशाली क्षत्रियांनाच हा दिवस पाहता येतो, त्यांनाच हे भाग्य लाभते। अर्जुना झुंज देखे आतांचे, हे हो काज दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे। हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला। ना तरी गुणाचे नी पतिकरे आरतीचे नी पडिभरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुज। क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे हे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीसी। ना तरी जांभया पसरे मुख तीर्थ अवचटे पड़े पियुख तैसा संग्रामु हा देख पातला से। अर्जुना हे युद्ध हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवच फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या पुढे उघडा झालेला आहे। याला काय युद्ध म्हणावे, युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे कारण हे धर्मयुद्ध आहे अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे असे समज, अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्ण्याला आलेली आहे। क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असा दिवस लाभतो असे युद्ध कराव्यास मिळते। ज्याप्रमाणे वाटेने जात असताना ठेच लागावी आणि खाली वळून पहावे तर तो तिथे चिंतामणी आढळावा, अथवा जांभही देण्यासाठी तोंड उघडले आणि त्यात अकस्मात अमृत येऊन पळावे। अशा प्रकारे हे युद्ध आणि हा जो प्रसंग आला आहे हा अनायासे आलेला हा मोठा प्रसंग आहे, येणेकरून तुला पुण्यच पुण्य लाभेल। अथ चेत त्वमीमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्ति च हित्वा पापम वाप्स्यसि। असे असून हा कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती हे तर जातीनच पण शेवटी पाप सुद्धा तुला लागेल। आता हा ऐसा व्हेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया। पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये। असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष। जैसी भातारहीन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण। ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी। आता असा हा संग्राम हे युद्ध हे टाकून नाही त्याचा छोक करीत बसलास तर आपण आपलाच घात केल्यासारखे होईल। आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस, शस्त्राचा संन्यास केलास, तर तुझ्या पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व पाप, पुण्य व यश हे आपणच स्वतः घालविल्यासारखे होईल। एवढेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठेवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठतील। ज्याप्रमाणे पतीशिवाय स्त्री सर्व प्रकारे अनादराला पात्र होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते बरं। अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहो बाजूने गिधाडे तोडतात, गिधाडे खातात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चा कीर्तिर्मरणादतिरच्यते। आणखी जर विचार केला तर असे आढळून येईल की सर्व लोक तुझी सर्व काळ अपकीर्ती सांगत राहतील आणि संभ्रांत पुरुषाला, संभावित पुरुषाला, सज्जनाला दुष्कीर्ती मरण्यापेक्षा जास्त वाईट आहे। म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणी अपेशे तेन वचेल कल्पांतमरी जाणतेनी तवची जियावे जव पकीर्ती आंगा नपवे आणी सांग पा केवी निगावे ये थोनिया तू निर्मत्सरू सदयता ये थुनी निगसी कीर माघवता परी ते गती समस्ता न मने लया हे चहू कडूनी वेडितील बाणावरी घेतील तेथ पार्थान सुटिजेल कृपाळुपणे ऐसे नहीं प्राण संकटे जरी विपाए बा निघणे घटे तरी ते जिया ले ही वो खटे मरणाहुनी। म्हणून तू आपला धर्म टाकशील तर मग पापाला पात्र होशील, क्षत्रिय आहे तर क्षत्रियासारखा वाघ, आणि मग पापाला पात्र झाला म्हणजे अपकीर्तीचा डाक तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही। अपकीर्ती जोपर्यंत अंगाला शिवली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे, आणि एकदा का शहाण्या माणसाची अपकीर्ती झाली त्याच्यावर डाग लागला की मग त्याचं जगणं सुद्धा मरण्यासारखंच असते। आता सांग इथून कसे परत फिरावे? तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील, पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही बरं। म्हणून हे तुला चारी बाजूनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील, त्याप्रसंगी अर्जुना कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही। जरी कदाचित त्या प्राणसंकटातून तुझी कशीबशी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच होणार, कारण सर्व लोक तुझ्याबद्दल भलभल ते बोलतील। भयादरणा दुपरतम अस्यन्ते त्वं महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। भयामुळे भीतीपोटी तू रणातून परत गेलास किंवा पळून गेला असे महारथी लोक मानू लागतील। ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता ते तुला अत्यंत तुच्छ लेखतील। तू आणि कही एक न विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज। आणखीही अर्जुना एका गोष्टीचा विचार तू करीत नाहीस, येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरिता म्हणून आलास, आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे तू परत गेलास तर अर्जुना तुझे ते करणे या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे मला। अवाच्य वादांश बहुन विदिश्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नुकिम्। तुझे शत्रू तुझ्याविषयी भलभलते पुष्कळ बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील, यापेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट काय होईल रे? हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काई। लोक सायासे करूनी बहुते कावे चिती आपुली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखणीती जे ऐकिलिया दसकती कृतांतादिक ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगी सुभट वांठ जाहली ते पौरुष तुझे अद्भुत आईकोनिया हे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी। ते तुझे शत्रु म्हणतील हा पळाला रे पळाला, अर्जुन आम्हाला भ्याला, असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले होईल का? लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण हे धनुर्धरा कीर्ती वाढवितात. ती तुला आज अनायासे संपूर्ण लाभली आहे. आकाश हे जसे अद्वितीय आहे त्यासारखं दुसरं काही नाही, अगदी त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. देशोदेशीचे राजे, दिगंतरीचे भूपाळ भाट बनून तुझी गुणकीर्ती गातात, वाखाणतात आणि ती ऐकून यम वगैरे धास्तीत पडतात. अशी ही तुझी थोरवी, तुझी कीर्ती भरीव असून गंगेसारखी निर्मळ आहे बरं. आणि ती पाहून जगातील मी म्हणणारे वीर चकित होतात. असा तुझा पराक्रम आहे. असा तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे. त्यांना माहीत आहे अर्जुन आहे तोपर्यंतच हे युद्ध आहे, म्हणून सर्व काही दारोमदार तुझ्यावरती आहे. जैसा सिंहाची आहा का युगांतू होय मदमुखा, तैसा कवरवा शेखा धाकु तुझा. जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प गारुडाते, तैसे अर्जुना हेतु ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल, तरी मागुता निगसिल न झुंज चतजी. आणि हे पळता पळोने दिती धरूनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला सुद्धा प्रळयकाळ होतो, तो इतका घाबरतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गारुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात. म्हणजे यांना तुझी धास्ती आहे, तुझी भीती आहे. जर तू न लढताच परत निघशील तर तुझा तो मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल. तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत. तुला पकडून तुझी फजिती करतील, तुझी बेआबरू करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये, छाती काढून का लढू नये? ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीचा राजा म्हणून ओळखला जाशील आणि त्या राज्याचा उपभोग सुद्धा घेशील.
हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चया.
मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील आणि जय मिळवला तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना दृढ निश्चय कर आणि या युद्धाला उभा राहा.
ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसिल. म्हणोनी ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंझे वेगी. देखे स्वधर्मुहा आचरता दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ताये थपताकाची. सांगे प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडळिजे, परी विपाये चालो नेणिजे तरी ते ही घडे. अमृते तरीची मरिजे जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषु पाविजे हे तुकपणे. म्हणोणी तुझ पार्था हे तू सांडुणी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही.
अथवा या युद्धानंतर किंवा या युद्धामध्ये रणांगणावर युद्ध करता करता प्राण खर्ची पडले तर स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि ही स्वर्गाची प्राप्ती बिनसायास त्रासा वाचून होईल. एवढ्याकरता अर्जुना या गोष्टीचा विचार करीत तू बसू नकोस की आता हे धनुष्य घेऊन माझं काय होईल, हा धनुष्य घे, उठ आणि लवकर युद्ध कर. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेल ही भ्रांती या ठिकाणी तुझ्या चित्तात कशी आली? अर्जुना सांग, नावेने कोणी बुडेल का, किंवा चांगल्या वाटेने गेला तर ठेच लागेल का? पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. दूधच पण विषासह सेवन केले तर त्याने मरण येईलच ना. अगदी त्याचप्रमाणे फळाची आशा धरून स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था, सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. आता माऊलीने इथे एक महत्त्वाचा सिद्धांत प्रतिपादित केला की स्वधर्माचे आचरण तर कर, पण त्यातून युद्धाचा परिणाम कसा येईल, माझा विजय होईल की पराजय होईल याची काळजी करू नकोस. ही फळाची आशा सोडून दे आणि क्षत्रियाचा धर्म म्हणून युद्ध कर, आणि असे केलेस तर तुला पाप लागणार नाही.
सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि.
सुख दुःख, लाभ हानि, यश अपयश ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो, युद्ध कर आणि फक्त युद्ध कर. सुख होईल की दुःख होईल, लाभ होईल की हानी होईल, यश येईल की अपयश येईल, हे सगळं सोडून दे. आणि असे झाले असता तुला अजिबात पाप लागणार नाही. तुला पापाचीच भीती वाटत आहे ना, असं केलं तर पाप लागणार नाही.
सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी. एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतावेना. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता जे पावे ते निवांता साहून जावे. ऐसे य मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुआ.
सुखाच्या वेळी अतिसंतोष मानू नये, दुःखाच्या वेळी छिन्नता धरू नये, आणि लाभ तथा हानी मनात धरू नये. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतित बसू नये. आपापल्या योग्य असे, आपल्याला जे योग्य असेल असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. अशी मनाची तयारी होईल तरच मग सहजपणे पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढाईस उभा राहा.
एषा ते भीता सांखे बुद्धिर योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसी.
याप्रमाणे सांख्य विषयक बुद्धी तुला सांगितली, आता कर्मयोगातील बुद्धी ऐक अर्जुना. ती प्राप्त झाली असता तू कर्मबंधनापासून मुक्त होशील.
हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ आता बुद्धियोग निश्चित अवधारिपा जया बुद्धी युक्ता जहालिया पार्था कर्मबंधू सर्वता बांधू न पवे जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षा हो साहिजे परी जयते सी उरीजे अचुंबिता.
अर्जुना, येतपर्यंत तुला हा ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितला, म्हणजे सांख्ययोग. आता निष्काम कर्म मार्ग निश्चितपणे सांगतो, याला कर्मयोग म्हणतात, तो तू ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर या शस्त्रांच्या अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते अशी ही कर्मयोगाची बुद्धी तुला आता पुढे सांगतो. आता आज आपण इथेच थांबू, पुढचा भाग उद्या घेऊ.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.